श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। आपण पाहिलं, हळूहळू श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या मोहापासून सोडवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। सुरुवातीला तू खूप शहाणा आहेस, स्वतःला खूप हुशार समजतोस, पण तुझं यावेळचं आचरण मूर्खासारखं आहे असे म्हणून त्याला त्याची झापड घालवण्याचा प्रयत्न केला। पुढे श्रीकृष्ण कशाप्रकारे अर्जुनाला उपदेश करील ते आपण पुढच्या 12 ते 25 या श्लोकांमध्ये, दुसऱ्या अध्यायाचे श्लोक क्रमांक 12 ते 25 आज आपण घेऊ आणि पुढचा भाग पाहूया। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। नत्वेवाहं जातु नासं नत्वं नेमे जनाधिपः न चैव न भविष्यामः सर्वे वयमताः परम्। खरोखर मी तू व हे राजे पूर्वी नव्हतो असे नाही, तसेच यानंतर आपण सर्वजण असणार नाही असेही नाही। अर्जुना सांगेन ऐक, एथ आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेख आदि करुणी, नित्यतायसेची असोनी, नातरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करोनी दोन्ही नाही। हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिसे, एरवी तत्वता वस्तुजे असे ते अविनाशची। जैसे पवने तो यहाल विले, आणि तरंगाकार जाहले, तरी कवण हे जन्मले म्हणोते येथ। तेची वायूचे स्फुरण ठेले, आणि उदक सहज सपाटले, तरी आता काय निमाले विचारी पांग। अर्जुना सांगतो ऐक, येथे आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे जे इथे उभे आहोत ते हल्ली आहो असेच निरंतर राहू अथवा खात्रीने नाश पाहू, एवढी भ्रांती दूर झाली की वस्तुतः या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत। जन्म आणि मृत्यू हे भ्रांतीला वश झाल्यामुळे अनुभवास येतात। एरवी वास्तविक जे वस्तू असते, जी आत्मा असतो, ती अविनाशच वस्तू आहे। जसे वाऱ्याने पाणी हलविले त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले, तर या ठिकाणी कोणाला व कुठे जन्म आला असे म्हणता येईल? पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप स्थिर झाले, तर आता कशाचा नाश झाला हा विचार कर। हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची, आणि ती अविनाश वस्तू काय आहे? तो म्हणजे आपला आत्मा आहे। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा, तथा देहांतरं प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति। जीवाला ज्याप्रमाणे या देहामध्ये बाल्य, तारुण व वार्धक्य असतात, त्याचप्रमाणे एक देह जाऊन त्याला दुसऱ्या देहाची प्राप्ती होत असते, आणि असे असल्यामुळे जो आत्मा नित्य असल्याचे जाणतो त्याला जन्ममरणाची भ्रांती कधी उत्पन्न होत नाही। ऐके शरीर तरी एक, परिवयसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू। एथ कौमारत्व दिसे, मग तारुण्यी ते भ्रंशे, परी देहची न नाशे एकमेका सवे। तैसी चैतन्याच्या ठाई, ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख। आणखी असे पहा अर्जुना, शरीर तर एकच आहे, पण वय परत्वे, जसं जसं वय होते तसं त्याला अनेक दशा प्राप्त होतात, त्या प्रत्यक्ष पुरावा तू पहा. वाच्या ठिकाणी पहिल्याने बालपण दिसते, म्हणजे शरीराच्या ठिकाणी पहिल्यांदा बालपण दिसते, मग तारुण्यात ते बालपण नाहीसे होते आणि वृद्धपणात ते तारुण्य नाहीसे होते. पण शरीराच्या एक एक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही, शरीर काही नवीन उत्पन्न होत नाही, शरीर तेच असते. त्याप्रमाणे हे पहा, चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळे शरीरे येतात व जातात असे जो जाणतो त्याला भ्रांतीजन्य दुःख कधीही होत नाही. म्हणजे आत्मा तोच असतो, निरनिराळे शरीर धारण करतो. जसं चैतन्य तेच असून एकाच आयुष्यात निरनिराळ्या अवस्था धारण करते, बालपण, किशोरावस्था, तारुण्य, मग वृद्धावस्था, या वेगवेगळ्या अवस्था त्या एका शरीराच्या असतात, तसे एकाच चैतन्यात निरनिराळे जन्म असतात. मग भ्रांती करण्याला आणि दुःख करण्याला कुठे काय कारण आहे? मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यांस्तांस्ती तिक्षस्व भारत. हे अर्जुना, इंद्रियांचे विषयांशी होणारे संयोग, शीत उष्ण सुख दुःख हे सर्व देणारे आहेत. ते उत्पत्ती आणि विनाश यांनी युक्त असल्यामुळे अनित्य आहे, ते शाश्वत नाही, अशाश्वत आहे. म्हणून हे भारता त्यांना तू सहन कर. एथ नेणावया हेची कारण जे इंद्रियान आधीनपण तिही आकळी जे अंतकरण म्हणवणी भ्रमे. इंद्रिये विषय सेविती तेथ हर्षु शोकोपजती ते अंतर आपलविती संगे येणे. जया विषयांच्या ठाई एक निष्ठा कही नाही तेथ दुःखाणी काही सुखही दिसे. देखे हे शब्दाची व्याप्ती निंदाणी स्तुती तेथ द्वेषा द्वेष उपजती श्रवणद्वारे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपुचेनी संगे कारण संतोषखेदा. भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवे सुख दुःख नेत्रद्वारे. असे न जाणण्याला इंद्रिया अधीनता हेच एक कारण आहे. म्हणजे मी आत्मा आहे हे सूद न राहणे याचं कारण म्हणजे मी देह आहे हा भाव दृढ होणे, इंद्रियाच्या अधीन होणे हेच एक कारण याला कारणीभूत आहे. ती इंद्रिये अंतकरणावर आपला पगडा बसवितात म्हणून त्याला भ्रम होतो. अंतकरणावर, पुढे सांगेल अंतकरण म्हणजे काय. इंद्रिये विषयांचे सेवन करतात त्यामुळे सुखदुःखे उत्पन्न होतात, ती मग आपल्या संसर्गाने अंतकरण ग्रासून टाकतात. ज्या शब्द इत्यादी विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयांपासून कधी सुख तर कधी दुःख प्राप्त होत असते. असे पहा की निंदा आणि स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोभ अंतकरणात उत्पन्न होतात. मृदू आणि कठीण हे स्पर्श या विषयाचे दोन प्रकार आहेत. ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला किंवा दुःखाला कारणीभूत होतात. पहा, भेसूर आणि सुरेख ही रूपे, म्हणजे सुरूप आणि कुरूप, भेसूर म्हणजे कुरूप, सुरेख म्हणजे सुरूप, ही दोन्ही रूपे विषयांची दोन स्वरूपे आहेत आणि ती डोळ्यांच्या द्वारे सुख दुःख उत्पन्न करतात. म्हणून म्हणजे कानानी, डोळ्यांनी, बुद्धीनी, मनानी जे जे विषय उत्पन्न होतात त्याबद्दल माऊली सांगत आहे. सुगंध व दुर्गंध हे गंध विषयाचे दोन भेद आहेत, ते नाकाच्या संयोगाने आणि दुःख उत्पन्न करतात. सुगंधू आणि दुर्गंधू परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू तो शुदेता. तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू मनोनी हाप भ्रंशु विषय संगू देखे इंद्रियाधीन होइजे ते शीतोष्णाते पाविजे आणि सुख दुखी आकळीजे आपणपे या विषया वाचूनी काही आणिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती देखे अनित्यत्या परी मनोनी तू अव्हेरी हा सर्वथा संगून धरी धनुर्धरा। त्याचप्रमाणे कडू किंवा गोड दोन प्रकारचा रस आवड आणि नावड उत्पन्न करतो म्हणून या विषयांची संगती हे अधोगतीला नेणारी आहे। म्हणजे जे आपले ज्ञानेंद्रिय आहे किंवा कर्मेंद्रिय आहे हे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या मार्फत विषयांची वाढ होते आणि हे विषय हळूहळू आपल्याला देहभावात आणतात आणि आत्मभावापासून दूर घेऊन जातात। म्हणून आपण आत्मा आहो याचा आपल्याला हळूहळू विसर पडत जातो। पहा, जेव्हा मनुष्य इंद्रियांच्या ताब्यात जातो तेव्हा त्याला शीतोष्णांचा म्हणजे थंड आणि गरम याचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वतः सुखदुःखाच्या तडाक्यात सापडतो। असे पहा, या इंद्रियांचा हा स्वभावच असा आहे की त्यांना या विषयांपासून दुसरे काहीच गोड वाटत नाही। हे विषय आहेत तरी कसे, मृगजळ जसे आभासात्मक किंवा व्हर्च्युअल जसं दिसते मृगजळ किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा केवळ भासमय असतो, तसे हे सर्व विषय क्षणभंगूर आहेत। आणि पहा, याकरिता हे धनुर्धरा तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी अजिबात लागू नकोस। यम हीन व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सो मृत्वाय कल्पते। हे पुरुष श्रेष्ठा, हे अर्जुना, हे विषय संबंध ज्या पुरुषाला उपद्रव देत नाहीत आणि म्हणून ज्याला सुख व दुःख समान आहेत असा तो धीर पुरुष मोक्षाला योग्य होतो। आता हा पहिला श्लोक आहे जिथे समसुख दुःख याची चर्चा आलेली आहे। हे विषय जया ते नाकळती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया तो नित्यरूपू पार्था ओळखावा सर्वथा जो इंद्रियार्था नागवेची। या विषयांच्या तावडीत जो सापडत नाही त्याला सुख दुःख ही दोन्ही होत नाहीत आणि गर्भवासाची संगती त्याला कधी घडत नाही। अर्थात या सुखदुःखाच्या अतीत जो असतो, कोण असू शकतो सुखदुःखाच्या अतीत, फक्त तोच ज्याला विषय बंद करू शकत नाही। विषय बंद कोणाला करू शकत नाही, ज्याच्यामध्ये आत्मभाव ठासून ठासून भरला असतो, जो क्षणोक्षणी या गोष्टीचा अनुभव करत असतो की मी एक देह नसून मी एक आत्मा आहे। अशा माणसाला सुख आणि दुःख हे दोन्ही होत नाहीत। जो या इंद्रियाचे जे विषय त्याच्या कह्यात सापडत नाही, त्यांच्या म्हणण्यात सापडत नाही, तो पार्था पूर्णपणे ब्रह्मरूप आहे असे जाणावे। फक्त दोन ओव्यात सांगितलंय पण ही स्थिती प्राप्त करणे किती अवघड आहे पुढच्या निरूपणावरून विवेचनावरून आपल्याला कळेल। ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते संतहा उभयोरपी दृष्टोंत्य स्त्वन्ययोस्तत्वदर्शिभिः। अविद्यमान वस्तूला कधी अस्तित्व नसते, विद्यमान वस्तूचा कधी अभाव नसतो। विद्यमान आणि अविद्यमान या दोहोचाही निर्णय तत्ववेत्त्यांनी जाणला आहे। आता विद्यमान आणि अविद्यमानाची इथे गोष्ट आलेली आहे म्हणजे काय नेमकं, एक्झिस्टन्स ज्याला आपण एक्झिस्टन्स म्हणतो, आपला एक्झिस्टन्स ज्याला म्हणतो, आपला एक्झिस्टन्स या शरीरामुळे नाही आहे। हे नेचर, ही प्रकृती, हा निसर्ग या अस्तित्वात आहे आणि म्हणून तो विद्यमान आहे। पण ज्या गोष्टी अविद्यमान आहेत त्या नाहीत असा नाही, ज्या गोष्टीला आपण पाहू शकत नाही त्या सुद्धा या आत्मज्ञानाने परिपूर्ण आहे, या आत्मज्ञानाच्या विषयात त्यासुद्धा घेरलेल्या आहेत. म्हणून फक्त विद्यमान वस्तूबद्दलच विचार करू नये, अविद्यमान वस्तूसुद्धा महत्त्वाच्या. आणि या दोहोंचाही निर्णय फक्त तत्ववेत्त्यांनी जाणला आहे. आपल्यासारखे जे प्राणी आहेत, आपल्याला जे दिसते फक्त तितकंच आपण खरं समजतो, पण जे तत्ववेत्ते असतात ते यांच्या पलीकडे जातात. आता अर्जुना आणिक काही एक सांगेन मी आईक, जे विचारे परलोक ओळखिती, या उपाधी माझी गुप्त चैतन्य से सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सलिली पय जैसे एक होनी मिनले असे, परी निवडुनी राजहंसे वेगळे किजे, की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिमंत. ना तरी जाणिवेचिया आयणी करीता दधी कळसणी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे, की भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणो आले. तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी. म्हणोनी अनित्याच्या ठाई तयास्तिक्य बुद्धि नाही, निष्कर्ष दोहो ही देखिलासे. आता अर्जुना, तुला मी आणखी काही एक गोष्ट सांगतो, ते ऐक. ते वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात. या देहादी प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य हे गुप्त रूपाने आहे. म्हणजे आता विद्यमान आणि अविद्यमान गोष्टींची आपण चर्चा करत होतो, आपण चैतन्याला पाहू शकतो का? चैतन्य हे फक्त अनुभव करण्याचा विषय आहे, चैतन्याला आपण पाहू शकत नाही. आणि तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात. ते जिथे जिथे जातात त्यांचं पूर्ण लक्ष त्या चैतन्यावर असे. दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात अगदी मिळून गेलेले असते, पण राजहंस ज्याप्रमाणे निवडून निवडून ते वेगळे करतो, अथवा चतुर लोक अग्नीच्या सहाय्याने हिणकस धातू काढून टाकून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून काढतात, अथवा बुद्धी चातुर्याने दही घुसळले असता ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीस पडते, किंवा एकत्र झालेले भूस व धान्य हे उफणले असता धान्य जाग्यावर राहते आणि तो कोंडा किंवा फलकट ते उडून जाते, त्याप्रमाणे विचार केला असता ज्यांचा निराश होतो, जो मिथ्या ठरतो, असा प्रपंच म्हणजे ही देहादी उपाधी म्हणजे मी देह आहे अशी ही भावना ज्ञानी पुरुषांकडून सहजच टाकली जाते. आणि मग ज्ञानी पुरुषांना खरोखर एक ब्रह्म तत्व तेवढेच उरते. म्हणून ज्यांनी या दोहींमधील म्हणजे उपाधी आणि चैतन्य यामधील सार ओळखले आहे, त्यांचा शरीरादी अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा निश्चय असतो. अन्यथा चैतन्य निश्चित आहे किंवा चैतन्यच फक्त निश्चय आहे असा ज्ञानी लोकांचा निर्णय होत असतो. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम, विनाशमं व्यवसास्य न कश्चित कर्ममर्हति. ज्याने हे सर्व जगत व्यापले आहे ते सत अविनाशी आहे असे समज. या अविनाशी वस्तूचा विनाश करण्यास कोणीही समर्थ नाही. देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू, तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातितू, तया केलियाही घातू कदाचिनोहे. पहा, सारा साराचा विचार केला तर असे दिसून येईल की त्यातली असारता ही भ्रांती आहे आणि सार हे स्वभावतःच नित्य आहे असे तू जाण. हे तिन्ही लोक हा ज्याचा विस्तार आहे त्याला नाम वर्ण अकार आकार अशी काही चिन्हे लक्षणे नाहीत. जो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्म मरण रहित आहे त्याचा करू गेले तरी केव्हाही घात होऊ शकत नाही. हा गीतेतला खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे आणि सांख्यशास्त्राची ही सुरुवात आहे. ज्याला आपण शाश्वत समजतो किंवा जे आपल्याला कळून येत नाही ते खरं शाश्वत आहे, ते म्हणजे चैतन्य. ती या आत्म्याची स्थिती, हे आत्म्याचं पावित्र्य, हा आत्मा, हा शाश्वत आहे आणि काही केलं तरी याचा घात होऊ शकत नाही. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिण अनाशीनो प्रमेयस्य तस्माद् युद्धस्य भारत. नित्य अविनाशी व अगम्य अशा आत्म्याचे हे देह स्वभावतः विनाशी म्हटलेले आहेत, म्हणून हे अर्जुना तू युद्ध कर. आत्मा युद्धात किंवा युद्धाच्या आधी आणि युद्धाच्या नंतर नेहमीच तो अमर आहे, तो अविनाशी आहे. आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणोनी तुवा झुंजावे पंडुकुमरा. आणि शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे स्वभावतः नाशवंत आहे, म्हणून अर्जुना तू लढाईस उभा रहा, यावेळी लढाई करणे हेच तुला योग्य आहे. येनम वेति हंतारम यशैनम मन्यते हतम उभौ तो न विजानीतो नायम हंती न हन्यते. हा आत्मा मारणारा आहे असे जो समजतो व मरणारा आहे असे जो समजतो त्या दोघांनाही खरं काय आहे हे कळत नाही. हा कोणाला मारित नाही किंवा कोणाकडून हा मारलाही जाऊ शकत नाही. तू धरून देहाभिमानाते दिठी सुनिया शरीराते मी मारिता हे मरते म्हणता हासी तरी अर्जुना तुहे नेणसी जरी तत्वता विचारिसी तरी वधीता तू नव्हेसी हे वध्यनवती. तू देहाचा अभिमान धरून देहाची आसक्ती धरून या शरीराकडेच दृष्टी देऊन मी अर्जुन आहे मी मारणार आहे आणि हे कौरव हे मरणारे आहे असे म्हणत आहेस, तर अर्जुना तुला खरे तत्व समजत नाही. जर तत्वतः विचार करून पाहशील तर मग तू मारणारा नाहीस आणि हे मारले जाणारे नाहीस. अशा दृष्टीने विचार कर आणि युद्ध कर. न जायते ब्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वान भूयाः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिनं नित्यं य एनं मजं व्ययम् कथं सपुरुषा पार्थ कं घात यति हन्तिकम्. हा आत्मा कधी जन्म पावत नाही आणि कधी मृत्यूही पावत नाही. हा एकदा होऊन पुन्हा होणार नाही असेही नाही. हा जन्मरहित नित्य क्षयरहित व अनादि आहे. नित्य आहे अनादि आहे आणि याचा क्षयही होऊ शकत नाही. या शरीराचा नाश झाला असता याचा नाश होत नाही आणि हे शरीर उत्पन्न झाले असता हे उत्पन्न होत नाही. हे पार्था या आत्म्याला जो नाशरहित नित्य जन्मरहित व क्षयरहित असा जाणतो तो पुरुष मारणार तरी कोणाला आणि मारणार तरी कसा आणि कोणाला मारण्याला प्रवृत्त तरी होणार कसा. जैसे स्वप्ना माजी देखिजे ते स्वप्नीची साच आपजे मगचे उनिया पाहिजे तव काही नाही तैसी हे जाण माया तू भ्रमत आहासी वाया शस्त्रे हाणतिलिया छाया जैसी आंगी नरूपे का पूर्ण कुंभ उलंडला तेथ चिंबिंबाकारू दिसे भ्रंशला परी भानू नाही ग्रासला तया सवे.
ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया आपैसे स्वरूपची तैसे शरीर शरीराचा लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणोनी तुहे नारूपी भ्रांती बापा।
ज्याप्रमाणे जे स्वप्नात पाहावे ते स्वप्न आहे तोपर्यंतच खरे वाटते, पण मग जागे जागे झाले की मग ते काही एक नसते। त्याप्रमाणे ही केवळ माया आहे असे समज। तू व्यर्थ हिच्या भ्रमात पडू नकोस, हिच्या नादी लागू नसोस। ज्याप्रमाणे मनुष्याच्या सावलीला शस्त्राने मारल्यास त्याच्या अंगाला घाव लागत नाही, किंवा भरलेला घडा पालथा झाला म्हणजे त्यातील सूर्याचे बिंब नाहीसे झालेले दिसते, परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा नाश होत नाही। किंवा ज्याप्रमाणे आकाश हे मठात मठाच्या आकाराचे झालेले दिसते, पण तो मठ मोडल्यावर ते आकाश सहजच आपल्या मूळ रूपाने राहते। त्याप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राण्याच्या मूळ स्वरूपाचा मुळीच नाश होत नाही। म्हणून बाबा अर्जुना, तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस।
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्याणि नरो पराणि तथा शरीराणि विहाय जीर्णां नन्यानि संयाति नवानि देही।
ज्याप्रमाणे पुरुष फाटलेले कपडे टाकून देऊन नवे कपडे घालतो, त्याप्रमाणे आत्मा जीर्ण शरीरे टाकून दुसरे नवे शरीर प्राप्त करून घेतो।
जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे।
ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकावे आणि नवीन नेसावे, त्याप्रमाणे आत्मा एक देह टाकून दुसरा स्वीकारतो। ते चैतन्य एक देह सोडल्यानंतर दुसऱ्या देहात प्रवेश करते। आणि ही सांख्यस्थिती, हा सांख्याचा सिद्धांत खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे। कितीतरी पिढ्यांपासून, कितीतरी जन्मांपासून बहुतेक आपण हे ऐकत आलेलो असेल, पण अजूनही आपली देहस्थिती, आपला देहभाव, देहाची आसक्ती कमी झालेली नाही।
नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुता अच्छेद्यो यमदायो यमक्लेद्यो शोषयेव च नित्यः सर्वगतास्तानु रचलोयम् सनातनाः।
या आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा याला सुकवू शकत नाही। या आत्म्याचा छेद होणे, याला जाळणे, त्याला ओला करणे किंवा त्याला सुखवून टाकणे हे सगळं अशक्य आहे। हा नित्य, सर्वव्यापी, स्थिर, अचल आणि सनातन असा आहे।
हा अनादिनित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे यया।
हा आत्मा अनादि, नित्य, सिद्ध म्हणजे शाश्वत असणारा, उपाधी रहित आणि अत्यंत शुद्ध असा आहे, अत्यंत पवित्र असा आहे। म्हणून याचा शस्त्रास्त्रांनी घात करावा हे शक्यच नाही, याचा घात होऊ शकत नाही।
अव्यक्तो यमचिंत्यो यम विकार्यो यमुच्यते तस्मादेवं विद्वित्वेनं नानु शोची तुमर्हसि।
हा आत्मा अव्यक्त, अचिंत्य व अविकारी असल्याचे म्हटले आहे, म्हणून याला या प्रकारे सकलात्मक जाणल्यावर तुला शोक करणे हे योग्य नाही।
हा प्रळयोदके नाप्लवे अग्निदाहो न संभवे येथ महाशोषू न प्रभवे मारुताचा। अर्जुना हा नित्यू असळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्णुहा। हा तर्काची दिठी गोचरनो हे किरीटी ध्यान याचिये भेटी उत्कंठा वाहे। हा सदा दुर्लभू मना आपू नोहे साधना निस्सिमोहा अर्जुना पुरुषोत्तमो। हा गुणत्रय रहितु व्यक्ति सी अतीतु अनादि अविकृतु सर्वरूपु। अर्जुना ऐसा जानावा हा सकळात्मकु देखावा मग सहजे शोकु आघवा हरेल तुझा।
हा आत्मा प्रलय काळच्या पाण्याने बुडत नाही असं म्हणतात की प्रलय काळी इतकं पाणीच पाणी सर्वत्र होईल की आपले सर्व देह त्यात बुडून जाईल, पण त्याने सुद्धा हा आत्मा बुडल्या जाणारा नाही। हा अग्नीने जळणे संभव नाही, मेल्यानंतर प्रेताला आपण अग्नी देतो त्यात हा आत्मा जळणे शक्य नाही। येथे वायूच्या महाशोषण शक्तीचा प्रभाव सुद्धा चालत नाही। अर्जुना हा नित्य, नित्य म्हणजे कायम अखंड, ज्याचा कधी खंड होत नाही। मेले किंवा जन्मले या दोन्ही स्थितीमध्ये याची नित्य स्थिती ही दृढ असते। हा स्थिर आहे, हा शाश्वत आहे। स्थिर म्हणजे काय? आपण जेव्हा शरीरात असतो तेव्हा आपल्यावर निरनिराळ्या प्रकारचे प्रसंग येतात, सुख दुःख शोक मोह ईर्ष्या द्वेष, या सर्व प्रसंगामध्ये आत्मा हा संतुलित आणि स्थिर असतो, शाश्वत। हा कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार असा असून हा सर्व ठिकाणी नेहमी भरलेला असा आहे। याचा संख्येत कमी होत नाही। जगाची लोकसंख्या वाढली म्हणून याची संख्या वाढली आणि लोकसंख्या कमी झाली म्हणून हा कमी झाला असा नाही। हा परिपूर्ण चैतन्य आहे। अर्जुना हा तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही आहे। आणि ध्यान मेडिटेशन तर या आत्म्याच्या भेटीसाठी नेहमी आतुर असते। लोक रात्रंदिवस मेडिटेशन करतातच यासाठी की ती आपल्या आत्म्याशी त्यांची भेट व्हावी। हा मनाला नेहमी दुर्लभ आहे। मनाला दुर्लभ म्हणजे मनाला हा अनाकलनीय आहे, मनाने आत्म्याचे आकलन होऊ शकत नाही। आणि साधनाला प्राप्त न होणारा म्हणजे तुम्ही जर म्हटलं की माझ्याकडे इतकी मोठे साधना आहे, त्या साधनाच्या मार्फत मी आत्म्याला प्राप्त करून घेईल, तर असं शक्य नाही। अर्जुना हा पुरुषोत्तम अनंत आहे। पुरुषोत्तम शब्द आला आहे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये, आपल्याला पुरुषोत्तम योग येईल त्यावेळी आपण पुरुषोत्तम या शब्दावर खूप आणखीन विचार करू। तीन प्रकारचे पुरुष असतात, त्या तीन प्रकारच्या पुरुषामधला जो सर्वोत्तम पुरुष असतो तो पुरुषोत्तम असतो आणि त्याला आपण परमात्मा असे म्हणतो। आणि तो अनंत आहे। अनंत म्हणजे इन्फिनिटी, इन्फायनाईट, ज्याला आपण मोजू शकत नाही, ज्याची आपण मोजदाद करू शकत नाही। हा सत्वादी तीन गुणांनी रहित आहे। बरं का, लोकांना असं वाटतं की सत्वगुण म्हणजे खूप चांगला गुण, आत्म्याला तो गुणसुद्धा नाही आहे। रज तम सत्व या तिन्ही गुणांच्या पलीकडे आत्मा आहे, आकाराच्या पलीकडचा। आकाराच्या अलीकडचा म्हणजे माणसाचा वेगळ्या आकाराचा, स्त्रीचा वेगळ्या आकाराचा, गाढवाचा वेगळ्या आकाराचा, बकरीचा वेगळ्या आकाराचा, डुकराचा, असं नाही। आकाराच्याही पलीकडचा, त्याला आकार हा शब्दच नाही, तो अनादी आहे। तो लाखो कोटी वर्षाच्या पूर्वीही होता आणि लाखो कोटी वर्षाच्या नंतरही असणार। तो विकार न पावणारा आणि सर्वव्यापी आहे, त्याला कोणताच विकार शिवू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही। आणि तो सर्वव्यापी आहे। सर्वव्यापी म्हणजे ओमनी प्रेझेंट, ओमनी प्रेझेंट, सर्वत्र तो प्रेझेंट आहे। नुसतं माणसातच नाही, जनावरातच नाही, पशुपक्ष्यांतच नाही, तर तो दगडामध्येही आहे। तो चैतन्यात जागोजागी पूर्ण भरून उरलेला आहे। अर्जुना असा हा आहे हे लक्षात घे। एक आपली चूक अशी होत असते की आपण आतापर्यंत विज्ञानाद्वारा लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम्स पाहिलेत, जे जिवंत असतात आणि जे जिवंत नसतात। आणि आपल्याला असं वाटतं की जे जिवंत आहे आत्मा फक्त त्यातच आहे, तसं नाही। हा पूर्ण निसर्ग चैतन्याने परिपूर्ण आहे आणि जिथे जिथे एक एक कण आहे त्या कणाकणात तो व्याप्त आहे, ते चैतन्य आहे। आणि त्या कलेक्टिव्ह चैतन्याला आपण परमात्मा असे म्हणतो आणि त्यातला एक कण म्हणजे आत्मा म्हणून आपल्यात आहे। अर्जुना, असा हा आहे हे लक्षात घे. हा सकलात्मक आहे हे ओळख. सकलात्मक खूप चांगला शब्द. सकलात्मक सर्वांच्या मध्ये, हा सर्वत्र सर्वव्यापी सकलात्मक असा आहे. मग तुझा हा सगळा शोक हा आपोआप नाहीसा होईल हे लक्षात असू दे. अशी ही सांख्यशास्त्राची सुरुवात आहे. खूप गंभीर होऊन खूप मन लावून हे ऐकायचं आहे. ज्ञानेश्वरी शास्त्र हे नुसतं ऐकायचं नसून हे आचरण करण्याचं शास्त्र आहे, हे समजण्याचं शास्त्र आहे. मंडळी, हे खूप खोल आणि गहन ज्ञान आहे. यात आपण जितकं जितकं शिरू तितकं तितकं यात बुडून जाऊ, आणि जितकं बुडून जाऊ तितकं आणखीन आपल्याला याचा आनंद घेता येईल. म्हणून ज्ञानेश्वरी दररोज ऐका. आणखीन लोकांना या ग्रुपमध्ये ॲड करा, त्यांनाही ऐकायला मिळू द्या. हे गहन ज्ञान, जे इतकं बंद पडलेलं ज्ञान, 800 वर्षापासून दिलेली ज्ञानेश्वरी सर्वांपर्यंत पोहोचू द्या. हातभार लावा, लोकांना जोडा, लोकांना याच्याशी याचा संपर्क संबंध आणून द्या. याचा उरला भाग आपण उद्या पाहूया. पुंडलिकावर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.